नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पाचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना राबवण्याचे आदेश. गडचिरोली जिल्ह्यात 4 जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांकडून अटक. अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याबद्दल राज्यातल्या सर्व 57 वाळू डेपोंना सरकारची नोटीस. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड इथं पुस्तकाचं गाव उपक्रमाचं आज उद्घाटन. आणि मराठवाड्यात सर्वत्र तापमान 42 पार. आता सविस्तर बातम्या. समुद्रात वाहून जाणारं 53 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याची योजना प्रगतीपथावर असून या वर्षाअखेर किंवा पुढच्या वर्षाच्या प्रारंभी हे काम सुरू होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या घाटशील पारगाव इथं नारळी सप्ताह सांगता समारोहात ते काल बोलत होते. कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून पुढच्या महिन्यात त्याची निविदा काढली जाईल असं त्यांनी सांगितलं. या योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत आहे त्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे. आमच्या मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला. या मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणारं 53 टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे. आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत, ज्यातनं या मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करणार आहोत.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा, आमदार मोनिका राजळे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. गहिनीनाथ गडाच्या विकासाचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गडासह गडावर येणाऱ्या भाविकांच्या विकासाची ग्वाही दिली. ते म्हणाले,
गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये 2 चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत, उत्तम व्यवस्था झाली पाहिजे आणि हा जो आमचा गड आहे हा गड एक प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ. केवळ गडाचाच विकास नाही, गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास देखील झाला पाहिजे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी संवाद साधला. राज्यातल्या अनेक भागातली पाणी टंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करत असून टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चकमकीत सहभागी असलेल्या 4 जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी काल अटक केली. त्यात रघु आणि जैनी या दाम्पत्यासह झाशी तलांडे आणि मनीला गावडे यांचा समावेश आहे. या 4ही नक्षलवाद्यांवर 40 लाख रुपये बक्षीस होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळी किरकोळ भांडणं सोडून सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत कामगार सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र मोठा आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या समोर उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडणं फार किरकोळ असल्याचं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता ही प्रतिक्रिया दिली. राज्यातल्या वाळू डेपोंमधली अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातल्या सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस बजावली आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातल्या डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल 3 दिवसात मागितला असून नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. नदीच्या वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृत्रिम वाळू धोरण लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं सांगीतिक मानवंदना कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवर कलाकार सहभागी होत आहेत. ईस्टर संडे आज साजरा होत आहे. ख्रिस्ती धर्मानुसार प्रेषित येशू ख्रिस्तानं सुळावर चढवल्यानंतर 3 दिवशी मृत्यूतून पुनरुत्थान केल्याचं मानलं जातं. त्याची आठवण म्हणून ईस्टर संडे साजरा केला जातो. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ईस्टरनिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टरनिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड इथं पुस्तकाचं गाव या उपक्रमाचं आज मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. कोकणातल्या साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकण साहित्य सन्मान दालनाचं उद्घाटनही यावेळी होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देणारा हा वृत्तांत.
एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन जिमी स्वप्राणाने असं म्हणून मराठी कवितेत नवे प्राण फुंकणारे कवी म्हणजे केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले. रत्नागिरी जिल्ह्यातलं मालगुंड हे त्यांचं गाव म्हणजे आधुनिक कवितेची राजधानी असल्याचे उद्गार कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी काढले होते. आता पुस्तकांचं गाव ही नवी ओळख या कवितेच्या राजधानीला मिळणार आहे. या उपक्रमात मालगुंडमधल्या 30 तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या 5 घरांचा समावेश करण्यात आला आहे. या घरांमध्ये प्रत्येकी सुमारे 250 ते 300 पुस्तकं ठेवली जाणार असल्याची माहिती कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी दिली. पर्यटकांना दिवसभर वाचनाचा आनंद घेता येणार असून त्यांच्या आदरातिथ्यातून संबंधित कुटुंबांच्या अर्थार्जनालाही हातभार लागणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
जागतिक वारसा दिनानिमित्त राज्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी विशेष कॅन्सलेशन शिक्का जारी केला आहे. महाराष्ट्र बारो मोहिमेचे समन्वयक रोहन काळे तसंच मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीचे श्रीकांत उमरीकर यांनी याबाबत दिलेल्या माहितीवर आधारित हा विशेष वृत्तांत.
मोबाईल आणि विशेषतः व्हॉट्सअपच्या काळात पत्र येणं तसं दुर्मिळच, पण छत्रपती संभाजीनगर विभागात तुमच्या घरी पत्र आलं तर टपाल कार्यालयानं त्यावर मारलेला शिक्का निरखून पहा, कारण आता तो पूर्वीचा गोलाकार सरकारी ठप्पा राहिलेला नसून त्यावर वेरूळच्या प्रसिद्ध पुष्करणीचं रेखाचित्र तुम्हाला दिसेल. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केलेल्या या चौरसाकृती पुष्करणीची चारही प्रवेशद्वारं, तटाच्या भिंतींमधल्या देवळ्या तसंच पायऱ्यांवरची छोटी छोटी 8 मंदिरंही या रेखाचित्रामध्ये आपल्याला दिसतात. जागतिक वारसा दिनी टपाल कार्यालयानं जारी केलेला हा नवा शिक्का आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी बातम्यांसाठी छत्रपती संभाजीनगर.
केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्या आहेत. ते काल लातूर इथं बोलत होते. शिष्यवृत्ती योजनेपासून कोणताही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये तसंच वसतिगृहात चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं आठवले यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी महाविद्यालयात काल पदवी प्रदान समारंभ झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. जालना जिल्ह्यात महावितरणच्या वीज चोरी विरोधातल्या कारवाईत तब्बल 489 वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. यामध्ये 253 जणांनी वेगवेगळ्या माध्यमातून 2,47,433 युनिट विजेची चोरी केली. या सर्वांना 37,80,000 रुपयांची देयकं देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या 800 भाविकांना घेऊन हिंगोली अयोध्या ही रेल्वे काल रवाना झाली. या भाविकांसोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह 7 जणांचं आरोग्य पथक आणि 25 कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. परभणी इथं इकबाल नगरमध्ये काल लहान मुलांच्या किरकोळ वादातून दगडफेकीची घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला. यात वाहनांचं नुकसान झालं. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वात पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. एप्रिल महिन्याच्या 3 आठवड्यात उन्हाचा पारा आता 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. उन्हाच्या या वाढत्या तीव्रतेमुळे पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता, त्यामुळे जायकवाडी धरण 100% भरलं होतं. राज्यात काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यातही सर्वत्र तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं सुमारे 42 अंश, परभणी इथं 42.3 तर बीड इथं 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पाचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. गडचिरोली जिल्ह्यात 4 जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांकडून अटक आणि मराठवाड्यात सर्वत्र तापमान 42 पार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.